हरी 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 स्वामी जी स्वामी जी। आज आपण मुंडक उपनिषदामध्ये जी ध्यान साधना आलेली आहे त्या ऋचांना धरून ध्यानाची आनुषंगिक साधना करणार आहोत। फार प्राचीन काळी हे मुंडक उपनिषद लिहिलं गेलं, तसं म्हटलं तर ही उपनिषद आणि वेद वाङ्मय हे अपौरुषेय म्हटलेलं आहे, म्हणजे हे कोणी रचलं हे कळत नाही, याचा रचयिता हा सर्वांच्या दृष्टीने तसा अप्रगटच राहिला। द्रष्ट्या दार्शनिक ऋषींच्या गुरूंच्या सन्निध बसून त्यांच्याकडून जे ऐकलं गेलं ते आपण सांगतो आहोत, असा उपनिषदांचा भाव आहे। सांगण्याचा भाव नाही, तर जे ऐकलं गेलं ते नम्रपणाने सांगण्याचा भाव आहे। सद्गुरूंच्या सन्निध बसल्यानंतर म्हणजेच उपनिषद, सद्गुरु जे बोलले ते पुढच्या पिढीपर्यंत सोपवतो आहे, असा उपनिषदांचा नम्र भाव आहे। या उपनिषदामध्ये एक महत्वाचा श्लोक आलेला आहे, प्रणवो धनुः शरो हि आत्मा ब्रह्म तल्लक्ष मुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत् तन्मयो भवेत। अर्थात त्याच्या पुढे माग जे श्लोक आलेले आहेत, ऋचा आलेल्या आहेत, त्याला धरूनच ही साधना होणार आहे। तरी देखील हा श्लोक हा मध्यवर्ती आहे। प्रणव म्हणजे ओंकार हे धनुष्य आहे, आपला आत्मा म्हणजे चेतना, मग त्याला तुम्ही मन म्हणा, चेतना म्हणा, चित्त म्हणा, अंतःकरण म्हणा, किंवा मन बुद्धी चित्त अंतःकरण या सर्वांचा समुच्चय म्हणा, हाच कोणी एखादा शर। आपल्याला माहितीये की शर म्हणजे बाण हा अणुकुचीदार असतो, टोकदार असतो आणि लक्षवेध घेत असताना एका सरळ रेषेमध्ये थेट लक्षामध्ये जाऊन रुतून बसतो। प्रणव हे धनु आहे, आपला आत्मा म्हणजे चेतना मन हा शरवत आहे, तो जणू शर आहे आणि ब्रह्म तर लक्ष मुच्यते आणि ब्रह्म हे या शराचं चेतनेचं लक्ष आहे असं म्हटलेलं आहे। अप्रमत्तेन वेद्धव्यम अत्यंत जागरूक राहून मोह सोडून मत्तता सोडून अप्रमत्तेन वेध घ्यावा, अप्रमत्त होऊन वेध घ्यावा आणि शरवत तन्मयो भवेत। जसा बाण लक्षामध्ये जाऊन रुततो तसं शरवत तुम्ही ब्रह्माशी तन्मय होऊन जावं, असा एक महत्वाचा श्लोक या उपनिषदामध्ये आलेला आहे। मी साधनेमध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे, तरी देखील माझ्या असं लक्षात आलं की मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला थोडं समक्ष सांगितलं तर जास्त कळेल म्हणून मी बोलतो आहे। ओंकार ब्रह्म हे ओंकाराच्या रूपानी ओंकाराच्या योगानी जगत झालं. हा जो ओंकार आहे हा ओंकार जगतामध्ये ओतप्रोत भरून राहिलेला आहे आणि ओंकार हे ब्रह्माकडे जाण्याचं साधन आहे. जगत हे ब्रह्माकडे जाण्याचं साधन आहे. अर्थात जगतामध्ये झालेला आपला देह देखील ब्रह्माकडे जाण्याचं साधन आहे. असं असल्यामुळं हा जो प्रणव आहे ओंकार आहे तो जगताप्रमाणे आपला देह देखील आहे. मी काय म्हणतोय ते नीट समजून घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील या देहाचं वर्णन गणपतीच्या रूपानी आकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे अ उ म आणि त्यामध्ये असणारा बिंदू अनुस्वार हे आज्ञाचक्र किंवा ब्रह्मरंध्र. तरी देखील तुम्हाला नीट समजावं म्हणून मी सांगतो. मी इथं खुर्चीमध्ये बसलेलो आहे. मी खुर्चीत बसलो हे तुम्हाला दिसतही नाहीये कारण माझ्या समोर हे डेस्क आहे. पण मी मांडी घालून बसलोय असं समजा. एक व्यक्ती मांडी घालून बसलेली आहे. त्याचे जे चरणयुगुल आहेत ते चरणयुगुल आकार चरणयुगुल तुम्हाला समजतंय. मांडी घातलेल्या व्यक्तीचे चरणयुगुल दोन्ही जेव्हा गुडघे बाजूला झालेले असतात आणि पाय जवळ आलेले असतात तेव्हा तो खाली तोंड करून असलेला अ आहे अशी कल्पना केलेली आहे. आकार चरण युगुल हे तुम्हाला तुमच्या ठिकाणी भावायचं आहे. मी आशा करता सांगतो आहे. उकार उदर विशाल जे धड आहे तर ते उकार स्वरूप आहे आणि या कानाच्या वर जिथं मस्तकाचा प्रांत सुरू होतो दोन्ही कानांच्या वर तो मकार महामंडल मस्तकाकारे. मनुष्याच्या देहामध्ये ओंकाराची कल्पना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये असणारा अनुस्वार बिंदू म्हणजे ब्रह्मरंध्र आज्ञाचक्र. आज्ञाचक्र दाखवताना सहसा दोन भुवयांच्या मध्ये भ्रुकुटीमध्ये असं दाखवलं जातो. पण ते प्रतीकात्मक समजा. या भ्रुकुटीमध्येच्या माग मस्तकाच्या प्रांतामध्ये आणि मस्तकाचा माथा तिथून जर सरळ ओळंबा धरला सरळ रेष काढली आणि भ्रुकुटी मध्यापासून एक काल्पनिक रेषा सरळ मागे नेली तर ते दोन रेषा ज्या ठिकाणी मिळतील तिथं हे आज्ञाचक्र खरं धरलेलं आहे. त्याच्यावर मूर्धनी आकाश सांगितलेलं आहे. तुम्हाला ओम असं म्हणत असताना प्रत्येक वेळेला या ओंकारातून शर बाण ब्रह्माच्या दिशेने जातो आहे आणि ओंकार म्हणून झाल्यानंतर ब्रह्मामध्ये जाऊन बसतो आहे रुततो आहे त्याच्याशी शरवत तन्मय होतो आहे अशी भावना इथं करायची आहे. ही अत्यंत अंतरंग साधना आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे ध्यानावर प्रवचन करत असताना 2000-2001 सालाच्या दरम्यान मी या उपनिषदावर निरूपण आपल्या केंद्रामध्ये रविवारी सकाळी केलेलं होतं आणि तेव्हा साधनाही थोडीशी करून घेतलेली होती. आज मोठ्या भाग्याने आपल्याला ही साधना करायला मिळते आहे. अत्यंत तन्मय होऊन करण्याची ही गोष्ट आहे. थोडा वेळ बोलण्यामध्ये मी घेतला याचं कारण जर तुम्हाला समजलं नाही काय करायचं आहे तर सगळी साधना करूनही काही समजणार नाही असं होऊ शकेल. असं होऊ नये म्हणून मी थोड़ा वेळ हे निरूपण केलं, आपण आता साधनेला प्रारंभ करू। हरी हरी। आज आपण मुंडक उपनिषदामध्ये जे ध्यान सांगितलेलं आहे ते ध्यान पाहणार आहोत। या उपनिषदामध्ये अव्यय आत्मा किंवा अमृत पुरुष किंवा परम पुरुष परमात्मा जाणण्याचा मार्ग सांगितलेला आहे। परमात्मा जाणण्यासाठी म्हणून जी बाहेरची सर्व ज्ञान आहेत त्या सर्व ज्ञानापासून प्रथम मुक्ती संपादन करणं म्हणजे त्यांचा अभिमान सोडणं आवश्यक आहे असं हे उपनिषद म्हणतं। या उपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की कर्मानी जो लोक मिळालेला आहे त्या लोकाचं परीक्षण करून ब्राह्मणांनी निर्वेद व्हावं। ब्राह्मणांनी याचा अर्थ ब्रह्म जाणण्यासाठी जो प्रवृत्त झालेला आहे त्यांनी प्रथम निर्वेद होणं गरजेचं आहे, कारण तो कर्मातीत असणारा परमपुरुष केवळ कर्मानी प्राप्त होत नाही। त्याला जर जाणायचं असेल तर हातात संविधा घेऊन श्रुती संपन्न आणि ब्रह्मनिष्ठ अशा गुरुपाशीच जावं लागतं। तत् विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत् समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम। श्रोत्रिय म्हणजे श्रुती संपन्न आणि ब्रह्मनिष्ठ अशा गुरूंकडे हातात संविधा घेऊन शरणागत भावानी ब्रह्म जाणण्याची इच्छा धरून शिष्यांनी मोठ्या नम्रतेने जावं। हे उपनिषद पुढे असं म्हणतं की यथाशास्त्र समीप आलेल्या दर्पादी दोषांपासून मुक्त असलेल्या आणि शांतीयुक्त अशा शिष्याला विद्वान गुरुनी ती ब्रह्मविद्या तत्वत सांगावी की ज्या योगे सत्य आणि अक्षर पुरुषाला तो जाणेल। ब्रह्मविद्या जाणायला प्रवृत्त झालेला साधक हा दर्पादी दोषांपासून मुक्त असावा, तसंच शांतीचा उपासक असावा। हे उपनिषद असं म्हणतं की हा परमपुरुषच म्हणजे ब्रह्मच विश्व कर्म तप ब्रह्म आणि परम अमृत आहे। सद्गुरु शिष्याला असं म्हणतात की आपल्या हृदयरूपी गुहेमध्ये तो लपलेला आहे, त्याला जो जाणतो तो या लोकात अविद्या रूपी ग्रंथी तोडून टाकतो। ही हृदय रूपी गुहा म्हणजे आपलं मस्तकाकाश आहे। या मस्तकाकाशालाच गुहाचर असं म्हणतात। ते आपल्या जवळच मस्तकाच्या आत वसवलेलं आहे। जे हालचाल करणारं प्राणन क्रिया करणारं आणि डोळ्यांची उघडझाप करणारं म्हणजे या क्रियांना प्रवृत्त करणारं असं आहे। ते सत देखील आहे आणि ते असत देखील आहे आणि तेच वर्णीय आहे। सर्व लोकांच्या विज्ञानाच्या पलीकडं अत्यंत श्रेष्ठ असं हे ठिकाण आहे। या गुहाचर महत पदामध्ये मस्तकाकाशामध्येच आत्मा राहतो। तो दीप्तिमान आहे, तो अणुहूनही अणु आहे। त्याच्यामध्ये सर्व लोक आणि लोकनिवासी स्थित आहेत। ज्याला अक्षर ब्रह्म असं म्हणतात तो तेच आहे। तेच प्राण आहे, तेच वाणी आणि मन आहे। ते हे सत्य अमृत असं आहे। आणि सद्गुरु शिष्याला असं म्हणतात की हे सौम्य म्हणजे शिष्या त्या आत्म्याचा वेध करावा। त्याचा वेध करण्यासाठी म्हणून उपनिषदांनी सांगितलेलं औपनिषद महास्त्र धनुष्य घ्यावं लागतं। त्याला उपासनेनी तीक्ष्ण केलेला बाण जोडावा लागतो। नंतर त्या धनुष्याची प्रत्यंचा ओढून भावनायुक्त चित्तानी त्या अक्षर ब्रह्माचा वेध घ्यायचा असतो. असं म्हणून सद्गुरु शिष्याला सांगतात की प्रणवो धनुः शरो ही आत्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यं शरवत् तन्मयो भवेत्. प्रणव रूपी धनुष्य आत्मा म्हणजे आपल्या ठिकाणी असणारी चेतना किंवा मन हा बाण शर आणि ब्रह्म हे त्या बाणाचं लक्ष आहे आणि अत्यंत सावधानतेने हे लक्ष वेधावं आणि बाणाप्रमाणे त्या लक्षाशी तन्मय होऊन जावं असं हे उपनिषद म्हणत. हा प्रणव म्हणजे ओंकार. हा ओंकार आकार उकार मकार आणि बिंदू यापासून बनलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा ओंकार आपल्या देहरूपी शरीरामध्ये वास करतो आणि विश्वात्मक शरीरामध्ये देखील हा ओंकारच वास करून आहे. या देहाच्या जागृती स्वप्न आणि सुषुप्ती आणि त्याच्याही पलीकडे असणारी तुरिया ब्रह्मस्थिती या त्या ओंकाराच्या चार मात्रा आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी आकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे अशा रीतीने तीन मात्रा सांगितलेली आहेत आणि हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज. या तीन मात्रा झाल्यानंतर आकार उकार आणि मकार जो बिंदू आहे तो बिंदू म्हणजे तुरीय स्थिती, त्याला या उपनिषदामध्ये अमृताचा सेतू असं देखील म्हटलेलं आहे. हा जो बिंदू आहे ही ज्ञान दशा आहे. ध्यानाच्या आसनामध्ये बसलेला ध्यानयोगी जर तुम्ही डोळ्यासमोर आणलात तर त्याच्या मांड्यांभोवती जर उलटा म्हणजे खाली तोंड करून अ हे अक्षर डोळ्यासमोर आणलं तर आकार चरण युगुल म्हणजे काय ते तुमच्या लक्षात येईल. त्याच्या चरणाचा प्रदेश खाली तोंड काढून लिहिलेल्या आकारासारखा आहे तुम्ही कल्पना करा. आणि त्याचं जे धड आहे म्हणजे पोट छाती आणि मान हा प्रदेश त्याला उकार उदर विशाल असं म्हटलेलं आहे. मकार महामंडल मस्तकाकारे याचा अर्थ आपल्या दोन्ही कानांच्या बाजूनी एका कानाच्या बाजूनी वरपासून हनुवटी धरून दुसऱ्या कानाच्या वरपर्यंत जर मस्तकाकार तुम्ही रेषा काढून पाहिली तर ती महामंडल रूपी रेषा ही मस्तकाकार मकार आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या मकार म्हणजे महामंडल मस्तकाकाराच्या आत ही हृदय रूपी गुहा आहे ज्याला गुहाचर महत्पद असं हे उपनिषद म्हणतं. तर ती गुहा या मस्तकाच्या आत आहे. या मस्तकाकाशामध्ये ललाट प्रांत म्हणजे आपल्या कपाळाच्या मागच्या बाजूला हा बिंदू ओंकाराचा बिंदू अर्थात भ्रूमध्य अथवा आज्ञाचक्र सांगितलेला आहे. या आज्ञाचक्राच्या वरच्या बाजूला मूर्ध्याकाशाचा प्रदेश आहे. या शरीररूपी ओंकाराच्या उच्चाराच्या योगानी आकार उकार आणि मकार यांना ओलांडून आत असणाऱ्या त्या बिंदूचा छेद घेणं म्हणजे ब्रह्माचा छेद घेणं हे साधकाला करायचं आहे. त्यासाठी त्याच्याकडे साधन आहे त्याचं चित्त, बुद्धी, अंतःकरण या सर्वांचं प्रतिनिधित्व करणारं त्याचं मन, त्याची चेतना. ही जी चेतना आहे तो चेतनाच कोणी शर आहे, बाण आहे असं इथं म्हटलेलं आहे. प्रणवो धनुः शरो ही आत्मा, बुद्धी, चित्त, अंतःकरण यांचं प्रतिनिधित्व करणारं जे मन आहे तो मनरूपी शर उपासनेनी, भावनेनी तीक्ष्ण केलेला असावा असंही उपनिषद म्हणत. शरीर रूपी धनुष्याची प्रत्यंचा खेचून तिला लावलेला मनरूपी शर हा ब्रह्माचं लक्ष ठेवून सोडावा. हा शर मोहमल किंवा विकार सोडून भ्रमापासून मुक्त राहून अत्यंत जागृततेने, सावधानतेने आणि भावनायुक्त चित्ताने अक्षर ब्रह्माचा वेध घेण्यासाठी सोडला पाहिजे असं हे उपनिषद म्हणत. उपनिषद असं म्हणत की अप्रमत्तेन वेद्धव्यम. अप्रमत्त राहून म्हणजे मोह विकार दूर टाकून अत्यंत सावधान, जागृत, तरल चित्ताने वेध घ्यावा. सर्वत तन्मयो भवेत आणि जसा बाण त्याच्या लक्ष्याशी जाऊन एकरूपता पावतो तसं मन या बिंदूपाशी म्हणजे ब्रह्मापाशी एकरूप होऊन त्याच ठिकाणी थांबून राहावं. या निरूपणातून तुम्हाला एव्हाना समजलेलं आहे की हे ओंकार रूपी धनुष्य म्हणजे आपलं शरीरच आहे. त्या शरीराच्या सहाय्याने मनरूपी शर जो उपासनेनी तीक्ष्ण केलेला आहे तसं भावनायुक्त असा अशा चित्तानी सजलेला आहे असा शर भ्रमित न होता जागरूकतेनी वेध घेऊन सोडायचा आहे. त्याचं लक्ष हे ब्रह्माचा वेध घेणं हेच आहे आणि सर्वत तन्मयता ब्रह्माशी साधायची आहे. मन हे वायूचं प्रतिनिधित्व करतं त्यामुळं मन या बिंदूच्या ठिकाणी, ब्रह्मभावनेच्या ठिकाणी जेव्हा एकरूप होऊन जातं तेव्हा मन ब्रह्मापाशी थांबतं आणि वायू देखील ब्रह्मापाशी लीन होऊन जातो. हे ब्रह्म म्हणजे शरीरामध्ये असणारी तुरीय अवस्था. हा बिंदू तुरीय अवस्थेचं द्योतक आहे. हा बिंदू या शरीराचं, या शराचं जे लक्ष आहे तेच खरं म्हणजे ब्रह्म आहे आणि हे ब्रह्म विशाल आहे, दिव्य आहे, अचिंत्य रूप आहे, दीप्तिमान अक्षर स्वरूप आहे. ते सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आहे. ब्रह्माचा मनानी जेव्हा वेध घेतला जातो तेव्हा म्हणजे शर जेव्हा लक्षाचा वेध करतं तेव्हा मनाचं उन्मन होऊन जातं आणि मनाच्याही अतीत असणाऱ्या विशुद्ध आत्मरूपाची झलक साधकाला प्राप्त होते. साधकांनी अशी झलक वारंवार मिळवत मिळवत या ब्रह्मापाशी स्थिर राहावं. उन्मनीची सहज अवस्था नंतर प्राप्त होते किंवा उन्मनी स्थितीचाही विसर पडून साधकाला परमपदाची प्राप्ती होते किंवा परम अमृत रूप अशी मुक्त दशा साधकाच्या अनुभवाला येते असं हे उपनिषद म्हणतं. आपण प्रणवो धनुः शरो ही आत्मा ब्रह्मतल लक्ष मुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत या रुचेचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपण प्रथम डोळे मिटून घेऊया. डोळे मिटून घेतल्यानंतर मांडी घातलेलं आपलं जे शरीराचं पोश्चर आहे, स्थिती आहे, ती स्थिती डोळे मिटल्या मिटल्या निहाळा. आपली जी मांडी आहे, दोन्ही मांड्यांना धरून तिथं शरीराच्या दोन्ही बाजूला, मांड्यांच्या दोन्ही बाजूला खाली तोंड करून अकार आहे अशी भावना करा. या अचं मुख खाली आहे. दोन्ही मांड्यांना कवेत घेऊन त्या दोन्ही रेषा तुमच्या मूलाधार चक्रापाशी एकत्र येतात. हे ते अकार चरण युगुल आहे. तिथून आपल्या शरीराचं धड ज्याला म्हणतात ते सुरू होतं. कंबर, पोट, छाती आणि मान. उकार उदर विशाल ओंकार डोळ्यासमोर आणा आणि त्याच्या वरच्या बाजूला दोन्हीही कानांच्या वरपासून हनुवटीला घेऊन एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत जाणारा असा मकार महामंडल मस्तकाकार याच्यात सर्व मानवी शरीर बसलं. या महामंडल मस्तकाकाराच्या आत जी जाणीव आहे तो या ओंकाराचा पुढचा चरण बिंदू आहे. हा जो बिंदू आहे हा बिंदू तुरीय स्थिती म्हणून ओळखला जातो. म्हणून जागृती स्वप्न सुषुप्ती ही ओलांडून तुरीय स्थितीला त्या बिंदूला आपल्याला प्राप्त करायचं आहे. मी काय म्हणतोय ते तुम्हाला नीट समजतंय. तुम्ही मांडी घालून बसलेले आहात आणि खाली तोंड करून चरणयुगुलापाशी अ हे अक्षर आहे. त्याच्यानंतर तिथून ते आपलं सगळं शरीर मानेपर्यंत व्यापणार त्याला उकार उदर विशाल ओंकाराचा तो उकार आहे. आणि आपल्या मस्तकाचा जो द्रोण आहे हनुवटीपासून दोन्ही कानांपर्यंत आणि त्याच्या वरच्या मस्तकाच्या रेषा इथपर्यंत मकार महामंडल आहे ते तुमचं मस्तक आहे. आणि त्या मस्तकाच्या आत जाणीव रूपानी शुद्ध जाणीव रूपानी जो बिंदू आहे तो बिंदू हे तुमचं लक्ष आहे. आपण ओंकाराचा उच्चार करत क्रमानी चरणयुगुल उदर विशाल आणि मकार महामंडल मस्तकाकारे यांना ओलांडत म्हणजे जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांना ओलांडत आपण त्या बिंदूपर्यंत जाणार आहोत. आपण याचा अर्थ आपलं मन. आपलं मन जणू शर म्हणजे बाण झालेलं आहे. ओंकाराच्या उच्चाराबरोबर प्रत्ययांच्या खेचून हा बाण जणू त्या बिंदूपाशी म्हणजे ब्रह्मापाशी जाऊन पोचतो आहे आणि लक्षवेध करतो आहे. म्हणजे मी जेव्हा उच्चार करतो ओ तेव्हा क्रमानी आपले चरणयुगुल उदर विशाल ओलांडून आणि मस्तकाचाही छेद घेऊन बिंदूपाशी म्हणजे ब्रह्मापाशी मी एकरूप होतो आहे. मी याचा अर्थ माझं मन शरवत असणारं मन अशी भावना करून मी ओंकाराचा उच्चार करतो आहे. ओंकाराचा उच्चार करत असताना बाणाप्रमाणे आपण तन्मय होणं अपेक्षित आहे. आणि जेव्हा लक्षाचा वेध आपण घेऊ म्हणजे ब्रह्मभावनेपर्यंत पोचू बिंदूपर्यंत पोचू तेव्हा विशाल दिव्य अचिंत्य रूप सूक्ष्माहूनही सूक्ष्म दीप्तिमान अशा अक्षर ब्रह्माशी आपण एकरूपता साधून थोडा वेळ थांबून राहणार आहोत. थोडा वेळ थांबून राहिल्यानंतर परत ओंकाराचा उच्चार परत प्रणवोधनुः शरो ही आत्मा ब्रह्म तल्लक्षमुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत अशा जिद्दीनी अशा भावनेनी अत्यंत जागृत राहून सावधानतेनी शरवत तन्मय होऊन ब्रह्माचा भेद करून ब्रह्म लक्षाचा भेद करून तिथं परत थांबून राहायचं आहे. हा ओंकार आपण सर्वांनी मिळून म्हणायचं आहे. म्हणजे मी म्हणत असताना तुम्हीही माझ्या बरोबर म्हणत ही सगळी कृती करून पाहायची आहे. या ठिकाणी अत्यंत सावध राहून कृती करणं गरजेचं आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही डोळे मिटून बसलेले आहात. तुमचे चरण युगुल उदर विशाल आणि महामंडल मस्तका कार असणार असं ओंकाराचं स्वरूप तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर स्वतःच आणलेलं आहे. ब्रह्माला प्राप्त करायचं अशा तीव्र इच्छेनी तुम्ही प्रेरित आहात. तुमचं मन बुद्धी चित्त अंतःकरण हे सत्व भावनेनी युक्त आहे आणि या चौघांचंही प्रतिनिधित्व मन करत आहे. तोच जणू तीक्ष्ण केलेला बाण आहे. मी म्हणतो माझ्याबरोबर तुम्ही म्हणा बिंदूपाशी ब्रह्माशी तन्मयता परत एकदा हो तुमच्या शरीराच्या एक एक प्रांताला ओलांडत तुमचं मन ऊर्ध्वगामी होत आहे ब्रह्माकडं. आकार उकार मकार आणि बिंदू ब्रह्म याकडं दिव्य पुरुषाशी एक रूपता अचिंत्य रूप सूक्ष्माहूनही सूक्ष्म दीप्तिमान अक्षर ब्रह्माशी एक रूपता ओम हे स्मरो सरे तेथेची प्राणू ही मुरे प्रणवांती उरे पूर्ण घनजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मन जणू धारधार बाण आहे ब्रह्माचं लक्ष घेण्यासाठी सगळ्या शरीराला ओलांडून जाणारा. चरण उदर मस्तक यांना ओलांडून त्याच्या आत असणाऱ्या बिंदूला स्पर्श करणारा. अत्यंत सावधानतेने जागृत राहून शरवत तन्मयो भवेत. जसं बाणाला एकच अग्र असतं तसं मनाला आता एकच अग्र आहे आणि ते अग्र नेमकं ब्रह्म लक्षामध्ये जाऊन बसलेलं आहे. परत एकदा मनरूपी बाण शर थेट सर्व शरीराला ओलांडून मस्तकाच्या आत असणाऱ्या ब्रह्माला बिंदूला छेदतो आहे आणि ब्रह्माशी लक्षाशी मन तद्रूप होऊन राहत आहे. वारंवार मन या ठिकाणी जाऊन स्थिरावलं की मनाच्याही पलीकडे असणाऱ्या विशुद्ध आत्मरूपाची झलक साधकाला अनायासे प्राप्त होते. यालाच मनाचं उन्मन होणं असं म्हणतात. तो दिव्य अचिंत्य सूक्ष्मातिसूक्ष्म दीप्तिमान अक्षर परमात्म्याशी एकरूपता साधतो. Oh. ओंकाराच्या उच्चाराबरोबर सर्व शरीराला ओलांडून आपलं मन हृदयरूपी गुहेमध्ये प्रवेश करून गुहाचर महत पदाला जाऊन भिडत आहे आणि तिथं अक्षर ब्रह्माशी एकरूपता साधून राहत आहे. अक्षर अविनाशी परमतत्वाशी एकरूपता इथं जी विशुद्ध आत्मरूपाची एकरूपता अनुभवाला येते त्यालाच उन्मनी स्थिती म्हणतात. या ठिकाणी स्थिर राहावं. उन्मनीचाही विसर पडतो. उन्मनीची सहज स्थिती निर्माण होते आणि परम अमृत स्वरूपाला मुक्त दशेला साधक प्राप्त होतो. या परम अमृत रूप मुक्त स्थितीची भावना आता आपल्या ठिकाणी पक्की झालेली आहे. याचा अर्थच सोहम भाव आपल्या ठिकाणी पक्का झालेला आहे. या सोहम भावनेनी आपण आपल्या प्राणाच्या आधाराने म्हणजे श्वासांच्या आधाराने मनरूपी शर सो असं उच्चारत चिदाकाशापर्यंत नेऊन हृदयरूपी गुहेमध्ये असणाऱ्या ब्रह्मापाशी नेऊन भिडवायचं आहे. आता ओंकाराचा उच्चार नाही तर सो अशा श्वासाच्या बरोबर आपण म्हणजे मन हे परमात्म्याशी तदाकार होण्यासाठी सगळ्या शरीराला ओलांडून चिदाकाशामध्ये बिंदूला स्पर्श करत आहे, ब्रह्म बिंदूला स्पर्श करत आहे अशा भावानी सो असं म्हणत श्वास घ्यायचा आणि ब्रह्माशी एकरूपता साधून तिथं थांबून राहायचं. श्वास जसा सुटेल तसा सुटेल, तो मुद्दाम सोडायचा नाही. काही वेळाने तो आपाप थोडा थोडा करून सुटेल, पण तुम्ही मात्र चिदाकाशाच्या ठिकाणी स्थिर राहायचं ब्रह्मभावनेशी एकरूपता साधून. श्वास घ्यायचा, प्राणांच्या साह्याने मन सो असं म्हणत ब्रह्माशी तदाकार होऊन राहिलं तसंच थांबून राहा. श्वास हळूहळू सुटेल, पण तुम्ही चिदाकाशात परमात्म्याशी एकरूपता साधून थांबलेले आहात. दिव्य अचिंत्य रूप अक्षर ब्रह्माशी एकरूपता. आता तुमचा श्वास हा सहज चाललेला आहे, त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे. प्रणवो धनुः शरो हि आत्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम. अत्यंत सावधानतेने वेध घ्यावा. शरवत तन्मयो भवेत ब्रह्माशी शरवत, शर जसा लक्ष्याशी एकरूपता साधतो तसे ब्रह्माशी एकरूप होऊन थांबू. एक दीर्घ श्वास सोडून द्या आणि सोचा श्वास घ्या. श्वासाबरोबर ऊर्ध्वगामी झालेलं मन जणू शर बाण, त्याचं लक्ष होतं ब्रह्म चिदाकाशात. ते ब्रह्म तुम्ही छेदलं, तिथंच थांबून राहा. मुद्दामून श्वास सोडू नका. आणि नैसर्गिक सुटेल त्याला अडवू नका. त्यानंतर श्वासाकडे दुर्लक्ष. तुम्ही चिदाकाशामध्ये हृदयरूपी गुहेमध्ये ब्रह्माशी समरस होऊन राहिलेले आहात. मनाच्या अतीत विशुद्ध आत्मरूपाशी एक रूपता। आता तुमच्या अंदाजाने तुम्ही मधूनमधून सो अशा प्रकारे श्वास घेत मनरूपी बाण ब्रह्माचा छेद घेण्यासाठी वर सोडा। एक दीर्घ श्वास प्रथम सोडून द्यावा आणि मग सोचा श्वास घेऊन चिदाकाशात थांबावं, असं तुमच्या अंदाजाने तुम्ही करत राहा। मन ब्रह्मभावनेपासून विचलित होत आहे असं वाटत असेल तेव्हा एक जोरात दीर्घ श्वास सोडायचा आणि सोचा श्वास घेऊन परत चिदाकाशात ब्रह्मभावनेशी तदाकार होऊन थांबायचं। तुमचं मन जर ब्रह्मभावनेशी एकरूप होऊन थांबलं आणि अवांतर विचार करायला विसरलं तर ब्रह्मभावनेशी एकरूपता साधल्यानंतर ते मनपणालाही मुक्त, तिथं फक्त विशुद्ध आत्मस्वरूप शिल्लक राहतं। प्रणवो धनुः शरो ही आत्मा ब्रह्म तल्लक्ष मुच्यते अप्रमत्तेन वेद्धव्यम सर्वतन्मयो भवेत्। शर जसा लक्ष्याशी तन्मय होतो तसे तुम्ही म्हणजे मन ब्रह्माशी तन्मय होतो, मनपणाला विसरत। ब्रह्म भावनेमध्ये रमून राहत तेव्हा या उन्मनी स्थितीचीही सहजावस्था होते। उन्मनी स्थितीचाही विसर पडून परमपद प्राप्ती परम अमृत रूपाला तुम्ही प्राप्त होता, मुक्त होऊन जाता। दूराहून देखील अति दूर असणार आणि त्याच वेळेला अगदी समीप असणार हे तत्व हृदयरूपी गुहेत सापडलं। ज्ञानाच्या प्रसादानी शुद्ध चित्त झालेला पुरुष ध्यानाने निष्कल अशा ब्रह्माचं सुखे नैव दर्शन करतो आणि तिथं रमून राहतो। मुंडक उपनिषदामध्ये सांगितली गेलेली ही साधना अतिशय अंतरंग आहे। आपण ती ओंकाराच्या उच्चारासहित केली आणि नंतर सोहम भावानी सो शब्दाचा उच्चार करत प्राणाबरोबर चिदाकाशात जाऊन ब्रह्माशी एकरूपता साधून देखील केली। ही साधना परम सुख परम शांती परम समाधान प्राप्त करून देते। या ध्यानाच्या स्थितीतून बाहेर पडताना आपण आपले तळहात एकमेकांवर घासून आपल्या कपाळाला डोळ्याला गालाला स्पर्श करत परमात्म्याच्या कृपेनीच परमात्म्याची आलेली अनुभूती आठवत आपण या ध्यानातून बाहेर पडू डोळे हळूहळू उघडायला हरकत नाही. हरी 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 स्वामीजी स्वामीजी नारायण. हरी 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 स्वामी जी स्वामी जी स्वामी जी राम राम. देहाला मनाला बुद्धीला विसर पाडणारी अहंतेचा आठव देखील विसरून परमात्म्याशी समरस करणारी अशी ही साधना आपल्या हातून घडली हे खरं म्हणजे आपलं भाग्यच आहे स्वामीजींची कृपा. हरी 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 बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी हरी.